शास्ते अध्याय 11 गिलादी इफ्ताह पराक्रमी वीर होता, परंतु तो वेशेचा पुत्र होता आणि गिलाद त्याचा पिता होता. गिलादाच्या पत्नीने त्याच्यापासून दुसऱ्या पुत्रांना जन्म दिला आणि जेव्हा त्या स्त्रीचे पुत्र मोठे झाले तेव्हा त्यांनी इफ्ताहाला घालवून दिले आणि म्हटले, आमच्या वडिलाच्या घरी तुला वतन प्राप्त होणार नाही कारण तू दुसऱ्या स्त्रीचा पुत्र आहेस. यास्तव इफ्ताह आपल्या भावांपुढून पळाला आणि टोब देशात जाऊन राहिला. तेव्हा रिकाम टेकडी माणसे इफ्ताहाजवळ मिळून त्याच्याबरोबर चालली. मग काही वेळानंतर असे झाले की अम्मोनी लोकांनी इस्रायलाशी लढाई केली. जेव्हा अम्मोनी लोक इस्रायलाशी लढत असताना असे झाले की गिलादाचे वडील मंडळ इफ्ताहाला टोब देशातून परत आणायला गेले. तेव्हा ते इफ्ताहाला म्हणाले, तू येऊन आमचा सेनापती हो कारण आम्ही अमोनी लोकांशी लढलो आहोत. इफ्ताह गिलादाच्या वडीलजनांना बोलला, तुम्ही माझा द्वेष करून माझ्या पित्याच्या घरातून मला घालवले की नाही? तर आता तुम्ही संकटात असता माझ्याजवळ कशाला आला? तेव्हा गिलादाच्या वडिलांनी इफ्ताहाला म्हटले, आम्ही आता तुझ्याकडे यासाठी आलो आहो की तू आमच्याबरोबर येऊन अम्मोनी लोकांशी लढाई करावी, मग तू गिलादातल्या सर्व राहणाऱ्यांवर आमचा अधिकारी असा होशील. तेव्हा इफ्ताह गिलादाच्या वडिलांस म्हणाला, जर तुम्ही मला अम्मोनी लोकांशी लढायला माघारी नेले आणि परमेश्वराने त्यांना माझ्या स्वाधीन केले तर मी तुमचा अधिकारी असा होईन काय? तेव्हा गिलादातील वडीलजन इफ्ताहास बोलले, जर तुझ्या सांगण्याप्रमाणे आम्ही करीत नाही तर आपल्यामध्ये परमेश्वर साक्षी होवो. मग इफ्ताह गिलादाच्या वडिलांबरोबर गेला आणि त्या लोकांनी त्यास आपल्यावर अधिकारी व सेनापती असे करून ठेवले. तेव्हा इफ्ताह आपली सर्व वचने मिस्पात परमेश्वराजवळ बोलला. मग इफ्ताहाने अम्मोनी लोकांच्या राजाजवळ वकील पाठवून म्हटले, माझ्यात आणि तुझ्यात काय भांडण आहे? तू माझ्याशी लढावयास सैन्य घेऊन माझ्या देशात आमचा देश घेण्यास येत आहेस? तेव्हा अम्मोनी लोकांचा राजा इफ्ताहाच्या वकिलांना बोलला, कारण की जेव्हा इस्रायल मिस्रातून आले तेव्हा त्यांनी अर्नोन नदीपासून याबोक व यार्देन या नद्यांपर्यंत माझा देश होता तो त्यांनी हिरावून घेतला, तर आता तो देश शांतीने परत दे. तेव्हा इफ्ताहाने पुन्हा दुसरे वकील अम्मोनी लोकांच्या राजाजवळ पाठवले आणि त्यास म्हटले, इफ्ताह असे सांगतो की इस्रायलाने मवाबाचा देश व अम्मोनी लोकांचा देश घेतला नाही, परंतु जेव्हा इस्रायल मिस्रातून निघाले तेव्हा ते सूफ समुद्राजवळच्या रानातून तांबड्या समुद्रावरून कादेश येथे आले. मग इस्रायलांनी अदोमी राजाजवळ वकील पाठवून म्हटले, तू कृपा करून आपल्या देशावरून मला जाऊ दे. परंतु अदोमी राजाने ऐकले नाही आणि मवाबी राजाजवळही पाठवले नाही, परंतु तो सुद्धा मान्य झाला नाही. यास्तव इस्रायल कादेशात राहिले आणि त्यांनी रानात चालून अदोम देश व मवाब देश यांना फेरी घातली. असे सूर्याच्या उगवतीकडून मवाब देशास येऊन अर्नोनच्या काठी तळ दिला, परंतु ते मवाब सीमेत गेले नाहीत कारण अर्नोन मवाबाची सीमा आहे. तेव्हा इस्रायलांनी अमोऱ्यांचा राजा सिहोन याजवळ म्हणजे हिजबोनातल्या राजाजवळ वकील पाठवले आणि इस्रायलांनी त्यास म्हटले, तू कृपेने आपल्या देशावरून आम्हाला आमच्या ठिकाणापर्यंत जाऊ दे. पण सिहोनाला इस्रायलावर विश्वास नव्हता म्हणून आपल्या सीमेवरून जाऊ देण्याविषयी तयार झाला नाही. परंतु सिहोनाने आपले सर्व लोक मिळवून आणि यहाज गावात तळ देऊन इस्रायलाशी लढाई केली. तेव्हा इस्रायलाचा देव परमेश्वर याने सिहोन व त्याचे सर्व लोक इस्रायलाच्या हाती दिले. यास्तव इस्रायलांनी त्यांचा नाश केला आणि त्या देशात राहिलेले जे अमोरी त्यांचा सर्व देश वतन करून घेतला. असे त्यांनी अर्नोनपासून याबोकपर्यंत आणि रानापासून यार्देनेपर्यंत अमोऱ्यांचे सर्व प्रांत वतन करून घेतले. तर आता इस्रायलाचा देव परमेश्वर याने आपले लोक इस्रायल याच्या पुढून अमोऱ्यांना घालवले आणि आता तू त्यांच्या देशाच्या मालमत्तेचा ताबा घेतोस काय? तुझा देव कमोश तुला जे वतन देतो ते तू ठेवशील की नाही? तसे आमचा देव परमेश्वर याने ज्या लोकास घालवून दिले त्यांच्या सर्व वतनावर आमचा ताबा असावा. तर आता सिप्पोर पुत्र बालाक मवाब राजा यापेक्षा तू चांगला आहेस की काय? इस्रायलाशी वाद करण्यास त्याने आव्हान दिले काय? त्याने त्याच्याशी कधी लढाई पुकारली काय? जेव्हा इस्रायल हेशबोनात व त्याच्या गावात आणि अरोयर व त्याच्या गावात आणि अर्नोनच्या तीरावरल्या सर्व नगरात 300 वर्षे राहिली, त्या वेळेमध्ये तुम्ही ती का काढून घेतली नाही? मी तर तुझा काही अपराध केला नाही, परंतु तू माझ्याशी लढण्याने माझे वाईट करतोस. परमेश्वर जो न्यायाधीश तो आज इस्रायली लोक व अम्मोनी लोक यामध्ये न्याय करो. तथापि अम्मोनी लोकांच्या राजाने आपल्याजवळ इफ्ताहाने जी चेतावणी पाठवली ती नाकारली आणि परमेश्वराचा आत्मा इफ्ताहाला प्राप्त झाला. नंतर गिलाद व मनश्शे यामध्ये तो चहूकडे गेला आणि गिलादी मिस्पा त्यामध्ये चहूकडे गेला. मग तेथून अम्मोनी लोकांकडे गेला. इफ्ताहाने परमेश्वराजवळ नवस करून म्हटले, जर तू माझ्या हाती अम्मोनी लोक देशील तर असे होईल की मी अम्मोनी लोकांपासून शांतीने माघारी आलो तेव्हा मला भेटावयाला जे काही माझ्या घराच्या दाराबाहेर येईल ते परमेश्वराचे होईल आणि मी त्याचे होमार्पण यज्ञ करीन. तर इफ्ताह अम्मोनी लोकांविरुद्ध लढावयाला त्याकडे गेला. या प्रकारे परमेश्वराने त्यास विजय दिला आणि अरोएरापासून मिन्निथाजवळ येईपर्यंत त्यास मारून 20 नगरे घेतली आणि द्राक्षमयांच्या अबेल करामीपर्यंत त्यांची फार मोठी कत्तल केली. असे अम्मोनी लोक इस्रायल लोकांच्या स्वाधीन झाले. मग इफ्ताह मिस्पात आपल्या घरी आला तेव्हा पहा त्याची कन्या त्यास भेटायला डफ व नाचणारे यांच्यासह बाहेर आली. ती तर त्याचे एकुलते एक मूल होती. तिच्याशिवाय त्यास पुत्र किंवा कन्या नव्हती. तेव्हा असे झाले की त्याने तिला पाहताच आपली वस्त्रे फाडून म्हटले, हाय माझ्या मुली, तू मला दुःखाने पिळून टाकले आहेस आणि मला दुःख देणारी यामध्ये तूही आहेस. मी परमेश्वराकडे शपथ वाहिली आहे, यास्तव मला वचनाविरुद्ध वळता येत नाही. तेव्हा ती त्यास बोलली, हे माझ्या बापा, तू परमेश्वराकडे नवस केला आहेस तर तू जे वचन दिले त्याप्रमाणे तू माझ्याशी सर्व काही कर, कारण परमेश्वराने तुझे शत्रू अम्मोनी लोक यांचा तुझ्यासाठी सूड घेतला आहे. आणखी तिने आपल्या बापाला म्हटले, माझ्यासाठी ही एक गोष्ट करा की मला 2 महिन्यांची रजा द्या, म्हणजे मी आपल्या मैत्रिणीबरोबर डोंगरावर जाऊन आपल्या कुवारीपणाबद्दल शोक करेल. तेव्हा त्याने म्हटले, जा. असे त्याने तिला 2 महिने सोडले आणि ती आपल्या मैत्रिणीबरोबर डोंगरावर जाऊन आपल्या कुमारीपणाबद्दल रडली. मग 2 महिन्यांच्या शेवटी असे झाले की ती आपल्या बापाजवळ माघारी आली. नंतर त्याने आपण केलेल्या नवसाप्रमाणे तिचे केले. तिचा पुरुषाबरोबर कधीच शारीरिक संबंध आला नव्हता. आणि इस्रायलात अशी रीत झाली की प्रत्येक वर्षी इस्रायलातल्या मुलींनी इफ्ताह गिलादी याच्या कन्येचे स्मरण करायला वर्षातील चार दिवस जात जावे.